चैप्टर 4 पाठ 4 एक्सरसाइज 2 स्वाध्याय 2 वाचूया आणि ऐकूया.
नमस्ते.
नमस्ते.
मी आरती, आरती बात्रा. मी कोथरूडला राहते, एका छोट्या खोलीत. मी विद्यापीठात PhD करत आहे.
बर, मग?
मी पंजाबी आहे, पण सध्या मराठी शिकते आहे. आता मला थोडं थोडं समजतं. मला पुणे खूप आवडतं, छान शहर आहे.
आहेच. मग?
माझे आई वडील लुधियानात राहतात, ते म्हातारे आहेत. आता ते पुण्यात माझ्याकडे राहणार आहेत, पण माझी खोली छोटी आहे.
मग?
मी त्यांच्यासाठी मोठं घर शोधत आहे. आज टाइम्समध्ये तुमच्या घराची जाहिरात आहे.
आहे. मग?
मग? मग काही नाही, जाहिरात छान आहे, येते मी. नमस्कार.